आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध। जाहीरनाम्यात ग्लोबल साऊथ देशासाठीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श। आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार। राज्यात लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। आणि इराणमध्ये गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे 12 तुर्की सैनिकांचा मृत्यू। ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली, तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। परराष्ट्र मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दमू रमी यांनी ब्रिक्स परिषदेच्या पहिल्या दिवसानंतर रिओमध्ये वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी रिओ द जानेरिओमध्ये झालेल्या परिषदेनंतर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांना स्पर्श केला। या जाहीरनाम्यामुळे भारताच्या शेजारी देशांना कठोर संदेश गेला आहे, असं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतर महत्त्वाच्या विषयांबरोबरच ब्रिक्स देशांनी मिळून विज्ञान आणि संशोधन विषयक रिपॉझिटरी भांडाराची स्थापना करावी असं सुचवलं। महत्त्वाची खनिजं, पुरवठा साखळी, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी क्षेत्रांवर त्यांचा भर राहिला। जागतिक पातळीवर काम करणाऱ्या अनेक संस्थांमध्ये तातडीनं सुधारणा करण्याची गरज मोदी यांनी परिषदेत मांडली।
भारत के बिना एआई अधूरा है। एआई डेवलपमेंट एक कोलैबोरेशन है। यहाँ हर कोई एक दूसरे को अपने एक्सपीरियंस और लर्निंग से सपोर्ट कर सकता है। और इंडिया सिर्फ इसका मॉडल नहीं बना रहा, बल्कि स्पेसिफिक यूज केसेस के हिसाब से एआई बेस्ड एप्लीकेशंस को भी डेवलप कर रहा है।
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या 4 महत्त्वाचे सामंजस्य करार ब्राझीलबरोबर होणार असल्याचं भारताचे राजदूत दिनेश भाटिया यांनी सांगितलं। दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी माहितीची देवाणघेवाण, नवीकरणीय ऊर्जा, कृषी संशोधन या क्षेत्रात हे करार होणार आहेत। संसद, सरकार आणि न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या 3 स्तंभांमध्ये समतोल असला पाहिजे, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे। उपराष्ट्रपती 2 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असून ते आज कोच्चीच्या प्रगत विधी अभ्यास राष्ट्रीय विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते। शांतता आणि सौहार्दावर आधारलेल्या जगाच्या निर्मितीत भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले। आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं आज समाज माध्यमांवर जाहीर केलं। सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी होईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल, त्यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असं त्यांनी कळवलं आहे। यासाठी 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान प्रशासकीय सीमारेषांमध्ये कुठलेही बदल करू नये, असं आवाहन जनगणना आयुक्तांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे। राज्यात लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली। यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते। राज्य सरकारनं 70,000 जागांची भरती जाहीर केली होती, मात्र प्रत्यक्षात ती 1 लाखाच्या वर गेली आहे। आता 150 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंध सुधारून भरती सेवा नियम नव्यानं तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। ते होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असं त्यांनी सांगितलं।
तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत, त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो, कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ का लागतो। तर जुने आकृतीबंध आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि यावर्षी केलेली भरती 1.5-1.5 वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पद आहेत ते आपल्याला द्यावे लागतात, त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत।
150 दिवसांच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर प्रलंबित असलेली भरती पूर्ण केली जाणार आहे। सर्व जात वैधता तपासणी समित्या स्थापन केल्या आहेत। ही वैधता तपासणी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, त्यामुळे ही कारवाई अधिक पारदर्शी आणि गतिमान होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले। भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रांना मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। राज्यात रेशनसाठी पुरवण्यात येणाऱ्या तांदळाच्या खरेदीत आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी हे आदेश दिले. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाला एकूण अर्थसंकल्प तरतुदीच्या 30% औषध खरेदीचे अधिकार दिले असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ही खरेदी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या स्वतंत्र प्राधिकरणामार्फत केली जाते. मात्र औषध खरेदीला विलंब होत असेल तर औषधं तातडीनं उपलब्ध व्हावीत यासाठी स्थानिक प्रशासनाला हे अधिकार दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोणत्याही खासदारांना मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नाही असं निवेदन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिलं. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. कायद्याच्या चौकटीत राहून आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र मराठी माणूस कुणी फेकलेल्या तुकड्यांवर जगत नाही. देशाच्या GDP मराठी माणसाचं योगदान काय आहे याची माहिती त्या खासदारांनी घ्यावी असा सल्ला त्यांनी नाव न घेता दुबे यांना दिला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. सभापती राम शिंदे यांनी या प्रस्तावाला आज मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे पुढच्या चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्रानं दूध उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून अमूल मदर डेअरीप्रमाणेच दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा अशी सूचना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसंच सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त आज राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार यशस्वी झाला तरच विकास सर्वसमावेशक होईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान शौर्य आणि स्वदेशात निर्मित उपकरणाच्या क्षमतांचं प्रदर्शन यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रकांच्या परिषदेत बोलत होते. जग भारताच्या संरक्षण क्षेत्राकडे नव्या आदराने पाहत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी मारला गेला. त्याच्यावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. बस्तर विभागात बिजापूर जिल्ह्यातल्या नॅशनल पार्क भागात ही चकमक झाली. नागालँडमध्ये दिमापूरच्या कुडा गावात दोघांचा वीज पडून मृत्यू झाला तर पोलीस कॉलनीत एका महिलेची पाणी साचल्यामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गेले काही दिवस नागालँडमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. विम्बल्डनमध्ये पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा जोडीदार रॉबर्ट गॅलॉवे यांना प्रतिस्पर्धी जोडीकडून अटीतटीच्या सामन्यात 4-6, 6-3, 6-7 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच यांचा सामना अॅलेक्स डिमिनॉर याच्याविरुद्ध सुरू आहे तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर यांच्यासमोर आज ग्रेगॉर दिमित्रोव यांचं आव्हान असेल. इराणमध्ये एका गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे 12 तुर्की सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. 2022 इराकमध्ये कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना गोळीबार झाला होता. या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी काल तुर्की सैन्याचे 19 जवान गुहेत गेले होते. त्यांना मिथेनच्या संपर्कात आल्यामुळे त्रास सुरू झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. जाहीरनाम्यात ग्लोबल साऊथ देशासाठीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श. आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार. राज्यात लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. आणि इराणमध्ये गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे 12 तुर्की सैनिकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.